आता पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे जीवन प्रक्रिया, अर्थात लाईफ प्रोसेस. सजीवांना निर्जीवांपासून वेगळं दर्शवणाऱ्या प्रक्रियांना जीवन प्रक्रिया असं म्हणतात. वास्तविक सजीवांमध्ये असणारी सर्व संयुग आणि मूलद्रव्य निर्जीव आहेत, पण जैवरेणू पेशीबद्ध झाल्यानं काही जीवन प्रक्रिया पेशींमध्ये घडून येतात. या जीवन प्रक्रिया पेशीबाहेर घडत नाहीत. कृत्रिम घटकांच्या साह्यानं काही प्रक्रिया घडल्या तरी त्यातील जैवरेणू पेशीमधून मिळवावे लागतात. जीवन प्रक्रियांचे पुढील गुणधर्म आहेत: चलन, संवेदन क्षमता, पोषण, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, वृद्धी आणि मृत्यू. चलन. सजीवांमधील चलन किंवा हालचाल ही एक गुंतागुंतीची क्रिया आहे. ॲक्टिन, मायोसिन, सूक्ष्मनलिका, लवके, पक्ष्माभिका आणि कशाभिका यांच्या साह्याने पेशींचे तसेच सजीवांमध्ये चलन होते. वनस्पती पेशींमध्ये होणाऱ्या चलन दृढ पेशी आवरणामुळे स्पष्ट दिसत नाही, मात्र पेशी अंतर्गत पेशीद्रवामध्ये चलन होतच असते. फुलं उमलणे, पानं मिटणे, लाजाळूच्या पानांना स्पर्श झाल्यानंतर ती मिटणे ही वनस्पती चलनाची काही उदाहरणं आहेत. प्राण्यांच्या स्नायूमुळे होणारी हालचाल त्यामधील ॲक्टिन आणि मायोसिन या प्रथिनांमुळे होते. आता आपण संवेदन क्षमतेकडे वळूया. सजीवांमध्ये संवेदन क्षमता असणं ही सुरक्षिततेसंबंधी प्रतिक्रिया आहे. परिसरातील बदलांनुसार सजीवांमध्ये होणारा बदल त्याचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी आवश्यक असतो. संवेदन क्षमतेच्या विविध पातळ्या आहेत. एकपेशीय सजीवांहून बहुपेशीय सजीवांमधील संवेदन क्षमता अधिक प्रगत असते. प्रारंभी उत्पन्न झालेल्या सजीव हा स्पर्श, तापमानातील बदल आणि परिसरातील रासायनिक बदलांसंबंधी संवेदनशील होते. प्रगत सजीवांमध्ये प्रकाश, ध्वनी, चव, गंध आणि स्पर्श यासाठी इंद्रिय विकसित झालेली आहेत. आता आपण पोषण या मुद्द्याकडे वळूया. प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते, त्यामुळे सजीवाचं पोषण होऊन वाढ होते. मिळवलेल्या अन्नावर झालेल्या चयापचय क्रियांपासून पेशींना ऊर्जा मिळते. ही ऊर्जा कार्यक्षम राहण्यासाठी तसंच जीवन प्रक्रियेसाठी वापरली जाते. आता श्वसन या मुद्द्याकडे वळूया. श्वसन ही अतिशय महत्वाची जीवन प्रक्रिया आहे. श्वसन म्हणजे वायूंची देवाणघेवाण. श्वसनक्रियेत हवेतील ऑक्सिजन शोषला जातो आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडला जातो. वनस्पतींना बाह्य श्वसनांगे नसतात, परंतु वनस्पती श्वसन करू शकतात. पेशी पातळीवर श्वसन ही जीवरासायनिक क्रिया आहे. श्वसनामध्ये अनेक रासायनिक क्रिया विकरांच्या मदतीने साखळी पद्धतीने घडतात. श्वसनक्रियेमध्ये पेशींमधील ऊर्जा मुक्त होते. रासायनिक पातळीवर विनॉक्सिश्वसन आणि ऑक्सिश्वसन अशा दोन प्रकारे श्वसन होते. आता आपण उत्सर्जनाच्या प्रक्रियेकडे वळूया. पेशीमधील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. श्वसनक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. प्रथिन चयापचयात अमोनिया, युरिया आणि युरिक आम्लाच्या स्वरूपात नायट्रोजन उत्सर्जित होतो. वनस्पती पेशींमध्ये उत्सर्जित द्रव्ये मृत पेशींच्या स्वरूपात साठवली जातात. आता प्रजनन या मुद्द्याकडे आपण वळूया. प्रत्येक सजीव प्रजननाद्वारे आपल्यासारख्या सजीवांची निर्मिती करतो. सजीवांमध्ये प्रजननाच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी वंश सातत्य राखणे हे सजीवांचे लक्षण आहे. आता वृद्धी हा मुद्दा कसा आहे ते पाहू. सजीवांमध्ये जन्म, वृद्धी आणि मृत्यू अशा तीन स्थूल अवस्था असतात. एकपेशीय सजीवांमध्ये पेशीच्या आकारात विशिष्ट वाढ झाली की पेशीचे विभाजन होते, मात्र वृद्धी होत नाही. बहुपेशीय सजीवाची वाढ होताना पेशीचे विभाजन होते. तसेच पेशींची संख्या वाढल्यामुळे त्यांचा आकार वाढतो, म्हणजे त्यांच्या आकारमानामध्ये वृद्धी होते. आता मृत्यू या सत्याकडे वळूया. सर्व सजीवांना ठराविक आयुक्काल असतो, त्यानंतर त्यांना मृत्यू येतो. सजीव मृत होणे हा त्यांचा जीवन प्रक्रियेचा शेवट आहे. ही नोंद प्रसाद कर्णिक यांनी लिहिली आहे.